योहाना से दुसरे पत्र।
निवडलेली कुरियाबाई वतीची मुले यास, वडील यास कडून जे सत्य आपल्या ठाई असते व आपल्या बरोबर सर्वकाळ राहील, त्या सत्यामुळे तुम्हावर मी खरी प्रीती करीतो। आणि मी केवळ नव्हे तर सत्य म्हणजे काय हे जे समजतात ते सर्वही करीतात। देव पित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच पासून कृपा, दया व शांती ही या सत्यात व प्रीतीत आपल्या बरोबर राहतील। आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझ्या मुलांपैकी कित्येक सत्याने चालत असलेली मला आढळले आहे, याचा मला अतिशय आनंद झाला। आता बाई, नवी आज्ञा नव्हे तर जी आपल्याला प्रारंभापासून दिलेली आहे ती लिहून तुला विनंती करीतो की आपण एकमेकांवर प्रीती करावी। ती प्रीती ही आहे की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे। ती आज्ञा ही आहे की तुम्ही तिच्या प्रमाणे चालावे। हेही तुम्ही प्रारंभापासून ऐकले। फसविणारी पुष्कळ माणसे म्हणजे येशू ख्रिस्त देहाने येतो हे कबूल न करणारी माणसे जगात उठली आहेत। अशा प्रकारे फसविणारा हा ख्रिस्त विरोधी आहे। जे आम्ही केले ते तुम्ही व्यर्थ जाऊ देऊ नये, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ मिळावे म्हणून स्वतःला जपावे। ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव नाही, जो शिक्षण धरून राहतो त्याला पिता व पुत्रही आहे। हे शिक्षण न देणारा असा कोणी तुम्हामध्ये आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे स्वागत करू नका, कारण जो त्याचे स्वागत करीतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो। मला तुम्हास पुष्कळ लिहावयाचे होते, ते कागद व शाई यांनी लिहावेसे वाटत नाही, तर तुम्हाकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगितो। म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल। तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात।